सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्या बरोबर आहेत एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
नमस्कार
सर. किडनीच्या बद्दल आपण बोलतोय आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मुतखडा, ज्याला सगळेजण खूप घाबरतात. तर आता बऱ्याच जणांच्या मनात अशी भीती असते की आता मला किडनी स्टोन झालाय म्हणजे मला ऑपरेटच करावं लागणार, त्याच्याशिवाय खडा बाहेर पडत
नाही.
तर हे खरं असतं का? याच्याशिवाय सुद्धा, ऑपरेशन शिवाय सुद्धा मुतखडा हा बाहेर पडू शकतो?
आता मुतखड्याच्या दोन प्रकारच्या उपचार पद्धती असतात, एक औषधाने पडणारे आणि काही वेळा शस्त्रक्रिया करावे लागणारे.
बरं,
जर सुरुवातीच्या अवस्थेत मुतखडा असेल म्हणजे जर आपण आकाराचा विचार केला तर साधारणतः एक 6-7 मिलीमीटर मध्ये खडा पडण्याची शक्यता खूप असते.
ओके.
त्याचं कारण असं की ज्या नलिकेत तो अडकतो त्याचा आकार साधारणतः 3 मिलीमीटर इतका असतो.
बर.
त्यामुळे ज्याला आपण अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स म्हणतो, ज्याला आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे किंवा अजून काय उपाय आहेत, तर असे उपाय केल्यानंतर जर खडा लहान असेल, ठिसूळ असेल,
हा
तितकाच महत्वाचा मुद्दा, तर मात्र अशा औषधाने तो खडा पडू शकतो. पण एक महत्वाची गोष्ट मी जे स्वतः पाहतो की बऱ्याच वेळा असे उपचार केल्यानंतर पोट दुखायचं थांबलं म्हणून रुग्णाने किंवा पेशंटने पुढे काही तपास केले नाहीत, पण हाच मुतखडा न पडल्यामुळे मोठा झाला आणि संपूर्ण मूत्रणे निकामी झाल्याने ते काढून टाकावं लागलं, इथपर्यंत हा आजार गंभीर असू शकतो. तेव्हा अशा औषधोपचारांनी जेव्हा आपण उपचार करतो तेव्हा प्रत्येक वेळा रुग्णाने त्याचा फॉलोअप, ज्याला आम्ही म्हणतो की तो खडा खरोखर पडला की नाही ह्याची खात्री करून महत्वाचं आहे.
अगदी खरे.
काही वेळेला एक छोट्या आकाराचा मुतखडा देखील अडकून संपूर्ण मूत्रपिंडाचा काम थांबवू शकतो. अशा वेळेला मात्र जरी तो मुतखडा लहान असेल तरी तो काढण्याची गरज आहे, कारण या ठिकाणी मूत्रपिंड निकामी होऊ शकतं इतका गंभीर धोका होतो.
बापरे. म्हणजे खड्याच्या प्रकारावरती सुद्धा या गोष्टी डिपेंड असतात असं म्हणायला हरकत नाही. आता या प्रकारांबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. तत्पूर्वी श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी मूत्रविकारासंबंधित तुमच्याही मनात काही प्रश्न असल्यास जरूर संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100, 020-670-29-100, 0206702910. सर, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की खडा ठिसूळ असेल तर तो सहज पडू शकतो, पण म्हणजे ठिसूळ खडा किंवा टणक खडा असेही काही त्याच्यामध्ये प्रकार असतात?
होय. आणि हेच जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तर प्रत्येक वेळा हा मुतखड्याचा आकार, त्याचा ठिसूळपणा किंवा टणकपणा आणि त्याच्यामुळे मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होतोय का, ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करून आम्ही उपचारांचं स्वरूप ठरवतो.
ओके. पण मग या सगळ्या गोष्टी सुद्धा सोनोग्राफी मधनच क्लिअर होतात की खडा ठिसूळ आहे का कडक आहे ते?
सोनोग्राफी हा प्राथमिक तपास आहे की ज्याच्यावर मूतखडा आहे, सूज आहे, एवढंच फक्त समजतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्या रुग्णावरती कुठल्या स्वरूपाची शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यावेळेला मात्र नक्की सिटी स्कॅन सारखे तपास फार महत्वाचे.
ओके. सर, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की हा छोटा जो खडा असेल तो समजा मूत्रमार्गातनं पडू शकतो, पण असंही ऐकलेलं आहे की हा पडताना काही काही वेळेस ब्लीडिंग होण्याची शक्यता असते, तर हे खरं आहे का आणि हे कशामुळे होतं?
हा, तर तो जो मूतखडा ज्याला आपण स्फटिक म्हणतो, त्या स्फटिकले कंगोरे असतात, तर जेव्हा तो त्या एखाद्या नलिकेमधून बाहेर सरकत असतो ते स्फटिक घासून ती जी काही जखम होते त्याच्यामुळे त्याला ब्लीडिंग होऊ शकतं.
अच्छा.
काही वेळेला हाच मूतखडा जर अडकला तर इन्फेक्शन, ज्याला आपण म्हणतो युरिनरी इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्ग, तोही खूप त्रासदायक ठरू शकतो.
बर.
आणि विशेषतः ज्यांना आपण म्हणू कोमॉर्बिड कंडिशन्स असतात किंवा लो इम्युनिटी असते, विशेषतः डायबिटीस, अशा रुग्णांनी मात्र जास्त काळजी घेणं खूपच महत्वाचं आहे.
ओके. ओके सर, ही इतकी महत्वाची गोष्ट आहे आणि इतक्या महत्वाची माहिती तुम्ही देताय, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी मूत्रविकारासंबंधी तुमच्याही मनात काही प्रश्न असल्यास जरूर संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100, 020-670-29-100, 0206702910. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.